हॅलो, पाटील सरांचा नंबर आहे ना? मी विशाल बोलतो मॅडम, परांजपे अभिरुची धायरी प्रोजेक्ट वरून. ओके, त्या फ्लॅट संदर्भात एन्क्वायरी केली होती त्यांनी, त्या संदर्भात बोलायचं होतं. ओके ठीक आहे, ओके.